नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. संविधान दिसा निमतान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओपली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजामसोएद्दीन हांचे वांगडा तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण करतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोयच्या तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भिंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. काल अहमदाबादाच्या ईके अरिना हांगा जाल्ले एएफसी 17 वर्सा सकयल्या आशिया कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचींत भारतान चीनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आतां पुराय खबरो. संविधान दिसा निमतान काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओपली आनी तांची नदर आनी दूरदृश्टी दरेका नागरिकाक विकसीत भारत निर्माण करपाच्या यत्नांक प्रेरणा दिता अशें सांगले. संविधान मानवी प्रतिश्ठा समानता आनी स्वातंत्र्याक चड म्हत्व दिता, देशात अधिकारासयत सक्षम करतात, दरेकल्याक नागरीक म्हूण आपली कर्तव्यांची याद करून दिता आनी ती कर्तव्यां पुराय करपाचो प्रत्येकान सदांच यत्न करचो अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. संविधान दिसा पॅरिसांतल्या युनेस्कोच्या मुखेल कार्यालयांत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याचें अनावरण जाल्ल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी अभिमान उक्तायलो. सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळें की डॉ आंबेडकरांचे विचार आनी आदर्श असंख्य लोकांक बळ आनी आशा दितात. संविधान दिसा निमतान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलांत संविधानाच्या प्रस्तावनेचें वाचन केलें. उपरांत उलयतना तांणी म्हळें,
सामाजीक आर्थिक एवं राजनैतिक न्याय स्वतंत्रता समता और बंधुता मुझे ये देखकर हर्ष होता है कि इन सभी आयामों पर संसद सदस्यों ने संविधान निर्माताओं की परिकल्पनाओं को यथार्थ स्वरूप प्रदान किया है.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजामसोएद्दीन हांचे वांगडा तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सह अध्यक्षपण करतले. दोनूय मंत्री प्रादेशीक सुरक्षा घडामोडींचो नियाळ घेतले, बहुपक्षीय प्रश्नांचेर चर्चा करतले आनी द्विपक्षीय संरक्षण सहकार्याक आनीक घटमूट करपा खातीर नव्या वाठाराचो सोद घेतले अशें संरक्षण मंत्रालयान निवेदनात म्हळां. इंडोनेशियन मंत्री 26 ते 27 नोव्हेंबर मेरेन 2 दिसांच्या भारताक भोंवडेर आसात. भारत इंडोनेशिया संरक्षण संबंधातल्या वाढत्या गतीचे प्रतिबिंब ही भेट दर्शयता आनी भागीदारी वाढोवपा खातीर सामायिक केल्ल्या वचनबद्धतेचो संकेत दिता अशें मंत्रालयान सांगले. जानेवारीत इंडोनेशियन राष्ट्रपती भारताक आयिल्ले उपरांत कांय म्हयने जाले उपरांत हो संवाद जाला, जाका लागून दोनूय देशांनी संरक्षण संबंधाक दिल्ले धोरणात्मक म्हत्व आनीक घटमूट जाता. श्री संस्थान गोकर्ण पर्तगाळ जीवनोत्तम मठाक 550 वर्सा पुराय जाल्या. हे फाटभुयेर 27 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर ह्या काळात वेगवेगळ्या धार्मीक सामाजीक आनी सांस्कृतीक कार्यावळींचे आयोजन केला. फाल्यां 28 नोव्हेंबराक आशिया खंडातलो सगळ्यात व्हड 77 फुटाचो भगवान रामाच्या पुतळ्याचे अनावरण जातले. तशेंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या हस्तुकी पर्तगाळ मठाच्या पोस्टल स्टॅम्पाचे अनावरण, तशेंच केंद्रीय वित्त खात्या वतीन पर्तगाळ मठाचे चित्र आशिल्ल्या खासा नाण्याचे अनावरण जातले अशी माहिती मठाच्या केंद्रीय समितीचे अध्यक्ष आनी नामनेचे गोयचे उद्देजक श्रीनिवास थेपो हांणी दिल्या.
विशेष कार्यक्रम म्हणल्यार 28 तारखेक 77 फूट ब्रॉन्झाचो राम मर्यादा पुरुषोत्तम त्या स्टॅच्यूचे जे लोकार्पण जाता प्रधानमंत्री आसा बाब नरेंद्र मोदीजी हांच्यानी कन्फर्म केल्ले आसा. ते 28 तारखेक येता, जवळजवळ 3:45 ते पर्तगाळी पावता आनी हाज्या भायर कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम प्लॅन केल्ले आसा. धार्मीक सदांच डेली विधी आसतल्यो, हवन होम हे सगळे जातले. तातूंत थोडी नावां हांव घेता. अनूप जरोटेचो कार्यक्रम फाल्यां आसा. 30 तारखेक शंकर महादेवान आपली भजन संध्या करतलो. 6 तारखेक मैथिली आनी 7 तारखेक महेश काळेचो. असो कितलेशे सांस्कृतीक कार्यक्रम आनी जवळजवळ बसपाची 10 ते 12 हजार लोकांक फेसिलिटी आसा.
भारत आनी संयुक्त अरब अमिरात हांणी 26 नोव्हेंबर 2025 दिसा आबुधाबीत कॉन्स्युलर वेव्हार समितीची 6वी बसका घेतली आनी हे दोनूय देशांची भागीदारी वाढोवपाचे आनीक एक म्हत्वाचे पावल आसा. भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण परराष्ट्र मंत्रालयातले कॉन्स्युलर पासपोर्ट व्हिजा आणि परदेशातल्या भारतीय व्यवहाराचे सचिव अरुणकुमार चॅटर्जी हांणी केले जाल्यार युएईचे फुडारपण परराष्ट्र मंत्रालयाचे अंडर सेक्रेटरी ओमर ओबेद अल हेसन अल शमसी हांणी केले. दोनूय देशातल्या अधिकाऱ्यां मदीं तंत्रीक पावण्यावेल्या सविस्तार सल्लामसलती उपरांत ही बसका जाली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तेलंगणाच्या हैदराबाद शारांत सफरान एअरक्राफ्ट इंजीन सर्व्हिसीस इंडिया SAESI सुविधेचे व्हर्च्युअल पद्दतीन उद्घाटन केले. भारत हो संसारातल्या देशांतर्गत विमान येरादारी बाजारपेठापैकी एक. भारत गुंतवणूक आणि नवनिर्माणाक येवकार दिता आणि उत्पादन संबंधित प्रोत्साहन PLI येवजण्यांची संसारीक कंपनीक भारताक आपले गंतव्यस्थान म्हूण वेचून काढपाक आकर्षित केला अशें तांणी सांगले. सफरानान स्थापन केल्ली ही नवी सुविधा भारताक जागतिक MRO केंद्र म्हूण स्थापन करपाक योगदान दितली अशें तांणी स्पष्ट केले.
के एविएशन सेक्टर में तेज एक्सपेंशन के चलते मेंटेनेंस रिपेयर एंड ओवरहॉल MRO की सुविधाओं की जरूरत बढ़ रही है. हमारा 85% MRO का काम देश के बाहर होता रहा है. इससे खर्च बढ़ता था, समय ज्यादा लगता था और एयरक्राफ्ट लंबे समय तक ग्राउंडेड रहते थे. ये स्थिति भारत जैसे विशाल एविएशन मार्केट के लिए ठीक नहीं थी. इसलिए आज भारत सरकार देश के दुनिया के एक बड़े MRO केंद्र के रूप में विकसित कर रही है. अब पहली बार देश में एक ग्लोबल OEM डीप लेवल सर्विसिंग की सुविधा स्थापित कर रहा है.
56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत रेड कार्पेटाचेर प्रेक्षकांच्या नेटाच्या प्रतिसादान दोन गोयच्या चित्रपटांनी सगळ्यांचे लक्ष ओढले. वैमानिक द पायलट या सिनेमाच्या भव्य प्रीमियरांत 1960 गोयांत घडिल्ल्या दोन भावांची काळजाक भेदपी काणी पळयली. दिग्दर्शक नितीश पॅरीस हांणी या सिनेमाचे वर्णन गोयातल्यान संवसाराक बरयल्ले एक उक्ते मोगाचे पत्र जे अजूनय गोयाकडे संबंधित आशिल्ल्यो भावना प्रतिबिंबीत करता अशें म्हळे. या कार्यावळीक या सिनेमाचे कलाकार आनी सृजनशील पंगड हाजीर आशिल्ले. मजगती तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. अर्थपूर्ण विषय आणि घटमूट कथाकथन सांगपी गोयच्या चित्रपटांक सरकारी तेको आणि व्यापक माची मिळून दितले असे गोवा मनरिजवण सोसायटीची उपाध्यक्ष डलायला लोबो हांणी सांगले. भारतीय हवामान खात्यान पंजाबात आयज थंड लारांचो अदमास दिला. हरियाणा चंदीगड दिल्ली आणि हिमाचल प्रदेशातल्या काय सुवातींनी धुके पडटले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. मजगती अंदमान आणि निकोबार जुव्यार गडगड आणि वादळी वारेसयत व्हड ते खूप प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय असा. केरळ माहे तमिळनाडू पुडुचेरी आणि करायकल हांगाय अशीच परिस्थिती येवपाची शक्यताय असा. दक्षिण केरळ दर्यादेग आणि लागसरच्या लक्षद्वीप वाठारांनी बंगालच्या दक्षिण खाडी तमिळनाडू दर्यादेग आणि अंदमान दर्याचेर वराक 55 किलोमीटर वेगान वारे व्हावतले असे हवामान खात्यान म्हळा. काल अहमदाबादच्या EKA अरिना हांगा जाल्ले AFC 17 वर्सा सकयल्या आशियाई कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचीत भारतान चिनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आता खबरो सोपोवचे पयली परत एक फावट कांय मुखेल खबरो. संविधान दिसा निमतान काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संविधान निर्मात्यांक श्रद्धांजली ओपली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत आपले इंडोनेशियाचे समपदस्थ सजाफ्री सजामसोएद्दीन हांचे वांगडा तिसऱ्या भारत इंडोनेशिया संरक्षण मंत्र्यांच्या संवादाचे सहअध्यक्षपण करतले. 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गोयच्या तरणाटो चित्रपट निर्मातो सोहम भेंडे हाणें दिग्दर्शीत केल्ल्या झिरो बल्बाक रेड कार्पेट पुरस्कार दिवन भोवमानीत केलो. काल अहमदाबादच्या EKA अरिना हांगा जाल्ले AFC 17 वर्सा सकयल्या आशिया कप 2026 क्वॉलिफायर गट डी मॅचीत भारतान चिनी तायपेक 3-1 अशी हार घाली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.